ओम शांती। आज आपण बघणार आहोत सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्तीला राजयोगाची आवश्यकता काय आहे, राजयोगाचा अर्थ काय आहे, राजयोगाचं महत्त्व काय आहे आणि राजयोगाचा नियमितपणे अभ्यास केल्यामुळे आपणाला कोणते कोणते फायदे होतात। सर्वप्रथम आपण पाहतो की सध्या अनेक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे, स्पर्धेतून होणारे तणाव आणखीन वाढत आहे, माणसांच्या जबाबदाऱ्या पण वाढत आहेत। या धकाधकीच्या जीवनात आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य नीट ठेवणं, पैसा कमावणं, अनेक प्रकारचे पुरुषार्थ करणं, याच्यामध्ये माणसांची शक्ती वापरली जात असते। ती शक्ती परत भरून काढण्यासाठी मग माणसं अनेक प्रकारचे उपचार, अनेक प्रकारच्या विधी जीवनात अवलंबतात। पैसा मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतात, शिक्षण मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या पद्धती ते स्वीकार करतात। हे सगळं होत असताना तणाव मात्र वाढत जातो, तब्येत खालावत जाते, आपापसातले संबंध दुरावत जातात। या सगळ्या प्रकारांमुळे लोकांच्या मध्ये एक प्रकारची निराशा, एक प्रकारचं वैमनस्य, डिप्रेशन, टेन्शन वाढत जातं। यांना उपाय काय? अनेक प्रकारचे उपाय करून झाल्यावर शेवटी माणसाला कळतं की प्रत्येक उपायामध्ये काही ना काही सीमा आहे। आपल्याला आता अशी एक हमखास पद्धत हवी आहे जेणेकरून आपल्याला सध्याच्या युगाचे स्पर्धेचे दुष्परिणाम स्वतः भोगता न लावता आपण पुढे जाऊ शकू, शांत मनाने, शांत चित्ताने येणाऱ्या परिस्थितींना आपण तोंड देऊ शकू आणि सुखाचा, आनंदाचा नवा मार्ग आपल्याला मिळू शकेल। ही एक पद्धत म्हणजे राजयोग। राजयोग हा भारताचा एक प्राचीन अभ्यासाचा विषय आहे, परंतु हा विषय जरा मागे जात गेला आहे आणि राजयोगाच्या ऐवजी शारीरिक योग, प्राणायाम, योगासन यांना जास्त महत्त्व मिळत गेलं आहे। या योगाची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे राजयोग शिकवण्याची नवीन पद्धती गेल्या 71 वर्षामध्ये विकसित करीत गेली आहे। या पद्धतीमध्ये राजयोगाचा जो मूलभूत अर्थ आहे की योग म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन, योग म्हणजे जोड, योग म्हणजे कनेक्शन। जेव्हा आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं, त्या सर्वशक्तिवानशी शक्ती घेऊन आत्मा सशक्त होतो, बलवान होतो आणि निरनिराळ्या पद्धतींना, निरनिराळ्या समस्यांना तो पुढे जाऊ शकतो। अशा प्रकारे आत्म्याचं आपल्याला ज्ञान झाल्यावर, योगाची माहिती कळल्यावर योग म्हणजे काय हे आपण व्यवस्थित समजून घेऊ शकतो। राजयोग या शब्दामध्येच बघा, दोन शब्द समावलेले आहेत, राज आणि योग। योग म्हणजे मी आत्ताच सांगितलं, मिलन। राज म्हणजे काय बरे? तर माणसांना माहीत असलेल्या वेगळ्या वेगळ्या योग पद्धतीतला सर्व महत्वाची योग पद्धत म्हणजे सर्व योगांचा जो राजा तो राजयोग. या राजयोगामुळे आपल्याला विश्वाचं राज्य प्राप्त होऊ शकतं एवढी या योगामध्ये क्षमता आहे. तसं पाहिलं तर इतिहासामध्ये असं कोणतंच शिक्षण नाही की ज्या शिक्षणामुळे मनुष्याला विश्वाचं राज्य मिळू शकेल. असं काय बरे रहस्य या योगामध्ये आहे? तर या योगामध्ये अनेकानेक गहन गूढ रहस्य गुपित समावलेली आहेत. या योगाच्या अभ्यासाद्वारे एक एक गुपित एक एक रहस्य आपल्यासमोर स्पष्ट होत जातं आणि योग शिकण्याची आपली उत्सुकता आपली आकांक्षा वाढत जाते. जशी जशी योगामुळे आपल्याला प्राप्ती वाढत जाते तसा तसा आपल्याला योगामध्ये येणारी रुची ती पण वाढत जाते आणि आपण अनुभव करतो की खरोखरच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शांतपणे आनंदाने आपले जीवन आपण यापन करू शकतो अशी श्रेष्ठ क्षमता या योगामध्ये आहे. तर आपण पाहिलं, एक म्हणजे राज म्हणजे सर्व योगांचा राजा, दुसरा राज म्हणजे याच्यामध्ये अनेक रहस्य समावलेली आहेत, तिसरा म्हणजे या योगाच्यामुळे आपण विश्वावर राज्य करू शकतो एवढी क्षमता तर आहेच, पण त्याच्याही आधी आपण स्वतःवर संपूर्ण राज्य करू शकतो. कारण म्हटलंच गेलं आहे की राज्य दुसऱ्यावर करण्याच्या आधी आपण स्वतःच्या कर्मेंद्रियावर जर राज्य केलं, ती क्षमता जर आपल्याला मिळवली, तर आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास येतो की मी या योगाच्या द्वारे स्वतःच्या कर्मेंद्रियावर राज्य करता करता इतरांच्या मनावर देखील राज्य करू शकतो. त्यांची निस्वार्थपणे सहज बुद्धीने सरळतेने सेवा करून त्यांचे मन जिंकू शकतो. अशा प्रकारे फारच सुंदर तऱ्हेने आपण विश्वावर राज्य करू शकतो. तर अशा प्रकारे या राजयोग शिकण्याच्या मध्ये आपल्याला काय काय अडचणी येतात? बऱ्याच अडचणी येतात. त्यातली पहिली अडचण म्हणजे आपण आतापर्यंत जे काही शिकलो आहोत, जे काही वाचलं आहे, जे काही अनुभवलं आहे, त्याच्यापेक्षाही वेगळंच आपल्याला या राजयोगामध्ये शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. यासाठी एक गोष्ट मात्र आवश्यक आहे, जे जे आपण ऐकत जातो शिकत जातो ते सगळं आपण अगदी खुल्या मनाने ओपन माइंडने ऐकायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा पूर्व ग्रह न ठेवता जर आपण हे सर्व ऐकलं, आत्मसात केलं, तर आपल्याला एक प्रकारची नवीन दृष्टी मिळते. जसं म्हणतात की आपली जी विचारांची जी सीमा आहे त्या सीमेच्या बाहेर जाऊन जर आपण योगाच्या दोन तत्वांकडे पाहिलं, पहिलं तत्व म्हणजे आत्मा, दुसरं तत्व म्हणजे परमात्मा म्हणजे ईश्वर, दोघांच्याही बाबतीत आपली जर जी काही पूर्वीची धारणा असेल, जी काही समज असेल, त्यांना जरा बाजूला ठेवून जर आपण या दोन्ही गोष्टींकडे पाहिलं तर आपल्याला एक प्रकारची नवीन दृष्टी मिळते. त्याला मी एक उदाहरण देऊन सांगू इच्छितो. एक उदाहरण असं आहे की एक छोटा समस्या आहे, त्याला मी म्हणतो 9 बिंदू आणि 4 रेषा यांची समस्या. 1-1 इंच लांबीवर 3 बिंदू काढा, त्याच्या खाली परत 1 इंच अंतरावर एक एक इंच अंतर ठेवून आणखीन तीन बिंदू काढा आणि त्याच्याही खाली एक इंच अंतरावर आणखीन तीन बिंदू तीन तीन इंचाच्या मानाने काढा, जेणेकरून नऊ बिंदूंचा एक चौरस तयार होईल. या चौरसाच्या नऊही बिंदूंना चार रेषांनी अशा प्रकारे जोडा की तुम्हाला हात तुमचा वर उचलावा लागणार नाही आणि तरीही सर्व नऊ बिंदू जोडले जातील. आता अगदी लहान मुलं देखील करू शकतील असा हा प्रश्न आहे, पण नेहमीच्या पद्धतीने जर आपण विचार करत गेलो तर कितीही वेळ घालवला तरी आपण हे नऊही बिंदू चार रेषांनी जोडू शकणार नाही हात वर न उचलता. पण जर का आपण या नऊ बिंदूंच्या लिमिटच्या बाहेर गेलो, बाहेरून या नऊ बिंदूंच्याकडे लक्ष दिलं, तर मात्र आपण हे नऊही बिंदू हात न उचलता चारही रेषांनी सहजपणे जोडू शकतो. हे उदाहरण तुम्हाला आता पडद्यावर दिसू शकेल. हे उदाहरण देण्याचं कारण असं की आपल्या मनामध्ये जे निर्णय विचार आत्म्याबद्दल किंवा ईश्वराबद्दल म्हणजेच परमात्म्याबद्दल आतापर्यंत झालेले आहेत, त्यांच्या विचारांच्या बाहेर जाऊन जर आपण नव्या पद्धतीने विचार केला जो तुम्हाला या राजयोगामध्ये शिकवला जाईल, तर आत्मा आणि परमात्मा दोघांचा जोड म्हणजे दोघांचं मिलन किती सहज आहे, किती सोपं आहे, एक सेकंदापेक्षाही कमी वेळामध्ये हे मिलन कशा पद्धतीने होऊ शकतं, अशी नवीन जणू काही जादूने भरलेली विधी तुम्हाला या राजयोगाच्या शिक्षणामध्ये शिकायला मिळेल. दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण दुसऱ्या व्यक्तींच्या मनातलं ओळखू शकतो का? उत्तर येईल कठीण आहे. काही काही लोक म्हणतील की अशी काही जर सिद्धी आपल्याला प्राप्त झाली विशेष योगाच्या आधारे तर आपण कदाचित ओळखू शकू, परंतु या राजयोगाच्या आधारे तुम्हाला जर ही युक्ती सांगण्यात आली आणि ती युक्ती एवढी सोपी आहे की ऐकणारा आणि बघणारा प्रत्येक जण सहज प्रकारे ही प्रश्नावली सोडवू शकतो, समोर बसलेल्या अनेक व्यक्तींच्या मनातलं सहजपणे ओळखू शकतो, तर मग मात्र तुम्ही म्हणाल अरे या राजयोगामध्ये फारच मोठी किमया आहे. पण तसे नाही, ही कोणत्याही प्रकारची काळी जादू वगैरे नसून एक साधारण सोपी क्रिया आहे की ज्या क्रियेच्या आधारे आपण दुसऱ्यांच्या मनातलं ओळखू शकतो. एकदा ही क्रिया कळल्यावर मग मात्र आपण म्हणू अरे याच्यात जादू ती काहीच नाही, हे तर अगदी सोपं आहे. अशा प्रकारे आत्मा आणि परमात्मा दोघांचे मिलन देखील अगदी सहज आहे, अगदी सोपं आहे, कमीत कमी वेळामध्ये हे साध्य होऊ शकतं. मात्र ज्यासाठी आपल्याला लागणारी तीव्र इच्छा, दृढता आणि जे जे मी मनामध्ये इच्छेन ते मला प्राप्त होणारच हा दृढ विश्वास जर असला, सोपी क्रिया आहे की ज्या क्रियेच्या आधारे आपण दुसऱ्यांच्या मनातलं ओळखू शकतो. एकदा ही क्रिया कळल्यावर मग मात्र आपण म्हणू अरे याच्यात जादू ती काहीच नाही, हे तर अगदी सोपं आहे. अशा प्रकारे आत्मा आणि परमात्मा दोघांचे मिलन देखील अगदी सहज आहे, अगदी सोपं आहे, कमीत कमी वेळामध्ये हे साध्य होऊ शकतं. मात्र ज्यासाठी आपल्याला लागणारी तीव्र इच्छा, दृढता आणि जे जे मी मनामध्ये इच्छेन ते मला प्राप्त होणारच हा दृढ विश्वास जर असला तर राजयोगापासून मिळणाऱ्या सर्व प्राप्ती आपल्याला सहज मिळू शकतात. आपण आता बघूया या राजयोगामधून आपल्याला कोणत्या कोणत्या प्राप्ती होतात बरे. सर्वात प्रथम जी जी गोष्ट आपल्याला जगामध्ये हवी आहे असं वाटतं, भौतिक अभौतिक, ती सर्व गोष्ट आपल्याला सहजरीते साध्य होऊ शकते. आपण पाहतो की प्रत्येक पदार्थ हा भौतिक गोष्टींचा बनलेला आहे, परंतु आत्मा हा भौतिक नसून अभौतिक आहे. सर्व पदार्थांचा आत्मा हा स्वामी आहे. एकदा आत्म्याने स्वतःला जर नियंत्रण केलं तर स्वतःला प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टी ज्या ज्या त्याच्या मनामध्ये आहेत त्या सर्व गोष्टी त्याला आपल्या आपण प्राप्त होऊ शकतात, एवढी क्षमता आत्म्यामध्ये आहे. परंतु साधारणपणे या क्षमतेचा आपण वापर करू शकत नाही, कारण आपण राहत असो अशा जगामध्ये जिथे अनेक अनेक समस्या आहेत, त्यामुळे आपली क्षमता कमी होते आणि प्राप्तीपासून आपण वंचित राहतो. फार थोडे लोक असतात यांना या गोष्टींपैकी म्हणजे चांगले चांगले पदार्थ, चांगला चांगला आनंद, मानसिक शांती, सर्व काही मिळू शकते, स्वास्थ्य मिळू शकतं, फार थोडे असतात. तर त्यांच्या पंक्तीत आपण येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपण या सर्व पदार्थांत म्हणजेच प्रकृतीचे आपण मालक आहोत, प्रकृतीचे आपण स्वामी आहोत. कारण सर्व प्रकृतीचा जो स्वामी स्वतः परमपिता परमात्मा, त्याच्याशी आपला संबंध जोडला गेला आहे. या दृढ विश्वासामुळे आपल्याला जे जे हवं ते आपल्याला मिळू शकतं, एवढी मोठी क्षमता या राजयोगामध्ये आहे. दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. किंबहुना असं म्हटलं आहे की हे सगळं जीवन म्हणजेच एक प्रकारची निर्णय प्रक्रिया आहे. ज्या ज्या वेळी आपले निर्णय योग्य होतात त्या त्यावेळी आपण आपल्याला जे जे हवं ते मिळवू शकतो. परंतु एक निर्णय जर चुकला तर त्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला अनेक प्राप्तींपासून वंचित राहावं लागतं. जेव्हा परिवारामध्ये, समाजामध्ये किंवा देशामध्ये आपलं स्थान वर होत जातं तेव्हा तर आपल्या निर्णय प्रक्रियेचं महत्व फार वाढत जातं. त्यामुळे जसं जसं आपलं वय वाढतं आहे, आपल्या जबाबदाऱ्या वाढत आहेत, त्या प्रमाणात आपली निर्णय शक्ती पण जर वाढत गेली तर हा राजयोगापासून होणारा सर्वात मोठा आणि महत्वाचा फायदा आहे. तिसरी गोष्ट आपण अशी पाहतो की पुष्कळांना आपल्या कामामध्ये मन लावणं, विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात मन लावणं, अभ्यासात मन एकाग्र करणं, खेळाडूंना खेळत असताना त्या खेळाबद्दल असं प्रेम निर्माण होणं की प्रत्येक वेळी जेव्हा ते खेळतील तेव्हा खेळामुळे त्यांना विजय मिळेल, ही एकाग्रता मिळवणं, या सर्व प्रकारच्या गोष्टी राजयोगामध्ये सहज साध्य होऊ शकतात. तर आपण पाहिलं की वर्तमान समयाच्या अनेक समस्यांच्या मध्ये राहून देखील जर आपण दिवसाकाठी थोडा वेळ काढला आणि या राजयोगाचा अभ्यास केला तर व्यवस्थित अभ्यासाने, यथार्थ विधींचा वापर करून केलेल्या अभ्यासामुळे आपल्याला अशी क्षमता येऊ शकते की आपलं जीवन आपण आनंदाने सुखाने आणि शांततेने व्यतीत करू शकतो, परंतु त्याचबरोबर अनेकांना असे सुंदर आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो। तर बंधू भगिनींनो, मला पूर्ण आशा आहे, पूर्ण विश्वास आहे की हा राजयोगाचा जो अभ्यास करण्याची आज आपण प्रेरणा घेतलेली आहे, हीच प्रेरणा आपण पुढे चालन ठेवून या अभ्यासाच्या द्वारे आपले जीवन संपूर्णतया परिवर्तित करू, हीच आपण प्रेरणा आज घेणार आहोत। आत्मा आणि परमात्मा, आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन, यांचा जोड म्हणजेच योग। सर्व योगांच्या मध्ये श्रेष्ठ हा असा योग, तो जाणून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे की आत्मा आणि परमात्मा या दोन संकल्पनांबद्दल संपूर्ण माहिती करून घेणे। विषय फार महत्त्वाचा आहे, परंतु प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असा हा विषय आहे। या विषयाला एका शब्दात सांगायचं तर तो शब्द म्हणजे अस्तित्व। आत्माचे अस्तित्व आहे का, परमात्माचे अस्तित्व आहे का, याबाबत विचार करायचा तर आपल्याला गणिताच्या एका सोप्या संकल्पनेकडे जायला हवं। ती संकल्पना म्हणजे शून्य। संख्या भारतामध्ये निर्माण झाल्या 1 ते 9, आणि नंतर एकावर शून्य देऊन त्यांची किंमत वाढवण्यात आली, ती झाली 10। म्हणजे शून्य ही अशी एक संख्या आहे की त्या शून्याला स्वतःच काहीच किंमत नाही, परंतु दुसऱ्या एखाद्या संख्येच्या बरोबर ती जर जोडली गेली तर त्या संख्येची किंमत वाढते किंवा अनंत पटीने वाढते। उदाहरणार्थ एकाला जर आपण शून्याने भागलं तर तो भागाकार अनंत होतो। अशी जी संकल्पना आहे शून्य, ती आत्मा आणि परमात्मा दोघांच्या बद्दल लागू होते। जगामध्ये अनेक प्रकारच्या प्रयोगशाळा आहेत, पण कुठेच आत्मा सापडलेला नाही। परंतु जेव्हा आपल्याला ही माहिती मिळते, ही ज्ञान मिळतं की या सर्व शरीराच्या मध्ये भ्रिकुटीच्या मध्यभागी राहणारा निराकार बिंदू स्वरूप आत्मा इतका लहान आहे, इतका लहान आहे की जणू काही शून्य। पण शून्य म्हणजे त्याचे अस्तित्व नाही असे नाही, निराकार आहे, चैतन्य आहे आणि प्रकृतीच्या भौतिक पदार्थांच्या पेक्षाही वेगळा आहे। आता असं बघा, भौतिक पदार्थात सर्वात लहान जो युनिट अणू, त्या अणूला अविभाज्य आहे असं समजलं जात असे, पण जेव्हा त्या अणूची माहिती शास्त्रज्ञांनी शोधून काढली आणि त्या अणूला विभाजन करून त्यातून निर्माण होणारी शक्ती अणुशक्ती, तिचा उपयोग समाजात अनेकानेक चांगल्या कार्यासाठी केला गेला, तेव्हा अणूच्या किमतीची कल्पना माणसाला येत गेली। त्याच प्रकारे आत्मा इतका छोटा, परंतु त्या छोट्याशा आत्म्याच्या आत जर आपण पाहिलं, अशी आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली तर फार मोठं विश्व आपल्याला आज दिसून येईल। आत काय आहे? अनेक प्रकारची रत्न आहेत, संपूर्ण शांती आहे, पूर्ण पवित्रता आहे, अविरत मिळणारं सुख आहे, समाधान आहे। जे जे आत्म्याला हवं आहे ते सर्व काही आत्म्यामध्ये समावलं आहे। यालाच म्हटलं जातं की आत्मा हा शांत स्वरूप आहे, आत्मा हा प्रेम स्वरूप आहे आणि आत्मा ज्ञान स्वरूप आहे. म्हणजेच आपण जे आता पाहत आहोत, आत्म्याबद्दल ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना जर मी माझ्यासाठीच लागू केली तर किती आनंदाची गोष्ट आहे की मला शांती शोधण्यासाठी दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, कारण मी आत्मा आहे शांत स्वरूप, मी आत्मा आहेच प्रेम स्वरूप. मी सर्वांच्यावर प्रेमाचा जरी वर्षाव केला तरी माझ्यातलं प्रेम कधीही कमी होणार नाही. किती आनंदाची गोष्ट आहे की मला शांती शोधण्यासाठी दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, कारण मी आत्मा आहे शांत स्वरूप, मी आत्मा आहेच प्रेम स्वरूप. मी सर्वांच्यावर प्रेमाचा जरी वर्षाव केला तरी माझ्यातलं प्रेम कधीही कमी होणार नाही, ही खात्री मला या आत्म्याच्या सुंदर अतिसहज दिसणाऱ्या ज्ञानापासून मिळू शकते. पण ही गोष्ट नुसती ज्ञानाची नसून अनुभवाची आहे. आपण जेव्हा बोलतो आहोत, आपण जेव्हा ऐकतो आहोत, तेव्हा ही स्मृती जर निरंतर आपण ठेवली की मी खरोखरच एक चैतन्य शक्ती आत्मा शांती प्रेम आनंद सुख सर्वांनी भरपूर आहे, माझे जीवन म्हणजे एक समाधानी जीवन आहे, सुखमय जीवन आहे, प्रसन्नतेने भरलेले जीवन आहे, असा या जीवनामध्ये राहून जर आपण या जगात राहिलो तर आपण संपूर्ण शांतीचा प्रेमाचा आनंदाचा अनुभव करू शकतो. परंतु जगात राहत असताना आपल्याला पुष्कळ वेळेला बिकट परिस्थितीमधून जावं लागतं. अनेक प्रकारचे संस्कार असलेल्या माणसांशी आपल्याला भेटावं लागतं. त्यांच्यात असणारे विकार, त्यांच्यात असणाऱ्या अज्ञानाच्या अंधश्रद्धांच्या गोष्टी यांच्यापासून आपल्याला काही काही वेळेला त्रास पण होतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की कधी क्रोध करावा, कधी आपल्याला लोभ वाटतो म्हणून आपण तसं काम करतो. तर अशा प्रकारे माहीत असून देखील की मी आत्मा शांत स्वरूप आहे, मी आत्मा पवित्र आहे, तरीही काही काही वेळा आपल्या हातून अशा गोष्टी घडून जातात ज्या आपल्या स्वधर्माच्या विपरीत आहेत. अशा वेळेला आपण मग बघतो की कोणाकडून आपल्याला मार्गदर्शन मिळेल, कोणाकडून आपल्याला प्रेरणा मिळेल, कोणाकडून आपल्याला शक्ती मिळेल. ज्यांनी आपल्यामध्ये आध्यात्मिक प्रगती केली आहे, आपल्यापेक्षा जास्त पुढे आहेत, त्यांच्याकडे आपण बघून आपला पुरुषार्थ चालू ठेवतो. पण काही म्हटलं तरी ते देखील लोक देहधारी आहेत, माणसांच्या ज्या सीमा आहेत त्या त्यांनाही लागू आहेत. त्यामुळे सध्याच्या कलियुगामध्ये असा माणूस शोधून काढणं की जो संपूर्णपणे परिपूर्ण आहे, कधीही क्रोधाचा वश होत नाही, कधीही लोभाचा वश होत नाही, असा माणूस मिळणं पुष्कळ वेळा कठीण होतं. कठीणच काय, काही काही वेळेला असं वाटतं ही तर अशक्य गोष्ट आहे. अशा वेळी आपल्याला त्या ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर, निराकार परमात्म्याने असीम सीमा करून आपल्या समोर असं एक उदाहरण, असं एक सॅम्पल ठेवलं की ज्याच्या जीवनामध्ये त्या मनुष्याने असे काही चमत्कारिक परिवर्तन घडवून आणलं की त्यामुळे तो एक संपूर्ण उदाहरण आपल्या समोर आला. त्यालाच आम्ही म्हणतो प्रजापिता ब्रह्मा, जो आम्हा सर्व राजयोगींचा एक अलौकिक पिता, आणि त्याला समोर निमित्त करून ईश्वराने हे ज्ञान दिलं आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. तर हे अस्तित्व म्हणजे एका निराकारी संपूर्ण परफेक्ट ईश्वराचं अस्तित्व ज्याच्या उदाहरणामुळे आपण आपल्यातले दोष, आपल्यातली कमी, आपल्यातली कमजोरी सहजरित्या ओळखू शकतो आणि ती ओळखून ती काढून टाकण्यासाठी आपण पुरुषार्थ करू शकतो. अशा तऱ्हेने आपण जर थोडा वेळ काढला आणि अस्तित्व स्वतःचं ओळखलं आणि मला मार्गदर्शन करणारा माझा पिता जो मला अशा तऱ्हेने मार्गदर्शन करीत आहे, मदत देत आहे, प्रेरणा देत आहे, जेणेकरून माझे जीवन सुखाने आणि शांतीने भरपूर होऊ शकते, त्या ईश्वराशी मी सर्व संबंध जोडू शकतो आणि त्या सर्व संबंध जोडल्यामुळे त्याच्यापासून मिळणारी सर्व प्राप्ती मला सहजपणे होऊ शकते. आता या प्राप्तीमध्ये सर्वात महत्वाची प्राप्ती ती कोणची? ती म्हणजे प्रेमाचा वर्षाव होणं. बघा, घरोघरी लहान मुलांचा जन्म होतो, त्या लहान बाळाला कोणीच माझा आहे माहीत नसतो, फक्त अनुभवाच्या आधारावर हळूहळू त्याला समजू लागतं की ही माझी आई, हे माझे बाबा. त्या आई बाबांनी केलेल्या प्रेमाच्या आधारावर, त्यांनी शिकवलेल्या भाषेच्या आधारावर ते मूल हळूहळू समजू लागतं, त्याला उमजू लागतं, त्याला अनुभव येऊ लागतो की या जगामध्ये माझे सगळ्यात जवळचे नातेवाईक म्हणजे माझे आई आणि बाबा. त्यानंतर बहीण, भाऊ, दुसरे नातलग या सर्वांच्यामुळे त्याची जाणीव त्या लहान मुलांची वाढत जाते. अशाच प्रकारे या ईश्वरीय परिवारामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपले जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून जे प्रेम मिळतं, जो भाव मिळतो, जी आपल्याला शक्ती मिळते, जी प्रेरणा मिळते, त्या सर्वांच्या आधाराने आपण सहजरित्या ओळखू शकतो की मी आत्मा आणि माझा पिता परमपिता परमात्मा. आता या दोघांच्या संबंधांच्या आधारावर मला ही पण जाणीव येते की जसा माझा पिता संपूर्ण आहे, ज्ञानाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, तर त्याला योग्य असा मी पुत्र पण ज्ञानाने, प्रेमाने, शांतीने, आनंदाने भरपूर आहे. या संबंधांच्या आधारावर आपली जशी जशी जाणीव वाढत जाते तसा तसा आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सुखाचा, संपूर्ण शांतीचा अनुभव सहजरित्या करू शकतो. याला नेहमी उदाहरण दिलं जातं, एक साधा आपण घरात लावतो तो बल्ब किंवा ट्यूबलाईट, ती ट्यूबलाईट स्विच ऑफ केली असताना अंधार, स्विच ऑन केल्याबरोबर त्या ट्यूबलाईटचा किंवा त्या बल्बचा जोड जनरेटरशी, पॉवर हाऊसशी ताबडतोब जोडला जातो आणि त्या खोलीत प्रकाश पसरला जातो. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये अशांतीचा, अज्ञानाचा काळोख जर दूर करायचा असेल तर एवढंच करायचं आहे की हा जो जोड आहे, हे जे कनेक्शन आहे, त्याचा स्विच ऑन केला, ईश्वराशी जोडला की आपण अनुभव करू शकतो अज्ञानांचा, विकारांचा अंधकार दूर झाला आहे, माझ्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रभाव वाढतो आहे, माझ्या जीवनात शांती वाढते आहे, माझ्या जीवनात सुख वाढतं आहे. आणि ज्या ज्या गोष्टी मी आधी बघू शकत नव्हतो, ज्या ज्या अनुभवू करू शकत नव्हतो अज्ञानाच्यामुळे, अंधकारामुळे, त्या सर्व गोष्टींची जाण, त्यांची जाणीव आता माझ्यात वाढत आहे. या सर्व गोष्टींना दुसऱ्या शब्दात म्हणतात की माझा विवेक आता जागृत झाला. विकारांचा अंधकार दूर झाला आहे. माझ्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रभाव वाढतो आहे. माझ्या जीवनात शांती वाढते आहे. माझ्या जीवनात सुख वाढत आहे. आणि ज्या ज्या गोष्टी मी आधी बघू शकत नव्हतो, ज्या ज्या अनुभव करू शकत नव्हतो अज्ञानाच्या मुळे, अंधकारामुळे, त्या सर्व गोष्टींची जाण, त्यांची जाणीव आता माझ्यात वाढत आहे. या सर्व गोष्टींना दुसऱ्या शब्दात म्हणतात की माझा विवेक आता जागृत झाला आहे. माझी सत सत विवेक बुद्धी आता काम करायला लागली आहे. खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, माझ्या हिताचं काय, ज्यातून माझं अहित होईल असं काय, माझ्यासाठी आणि विश्वासाठी कल्याणकारी गोष्ट ती कोणची, आणि कोणत्या गोष्टीमुळे माझं आणि विश्वाचं अकल्याण होतं, हे सगळं काही समजण्याची शक्ती म्हणजेच विवेक. हा सत असत विवेक बुद्धीचा जो सुंदर प्रकाश आपल्या जीवनात येतो, त्या प्रकाशाच्या द्वारे आपले अनेक प्रकारच्या विघ्नांमध्ये, अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये येणारे प्रश्न, त्यांचा उकल सहजरित्या आपल्याला होऊ शकतो. आणि आपण नवीन प्राप्त झालेल्या विवेकाच्या आधारावर आपले जीवन सुंदरपणे, सहजपणे यापन करू शकतो. बऱ्याच वेळा असं होतं बघा, लहान मुलं जेव्हा आपल्या आई वडिलांकडून शिकतात, पुढे शाळेत गेल्यावर शिक्षकांकडून शिकतात, आणि पुढे प्रत्यक्ष जीवनामध्ये समाजांच्या नेत्यांकडून, धर्माच्या नेत्यांकडून त्यांना ज्ञान, त्यांना शक्ती प्राप्त होत जातं. हे सर्व करत असताना त्यांच्या मनात पुष्कळ वेळेला एक प्रकारचं कन्फ्युजन निर्माण होत असतं. कारण काय, तर हे मोठे लोक म्हणतात अमुक अमुक करायचं, पण करायच्या वेळेला त्याच्या विरुद्ध काहीतरी करतात. त्यामुळे आपल्या मनात जी आपण मूल्य ठरवली असतात, जी जीवनाची प्रिन्सिपल्स ठरवली असतात, त्या प्रिन्सिपल्सशी एक प्रकारचा आघात सुरू होतो. आणि मनातलं हे कन्फ्युजन माणसाला सुखी आणि आनंद जीवन अनुभवण्यापासून वंचित ठेवतं. तर असं होऊ नये, आपल्याला नेहमी सरळ, स्पष्ट आणि प्रकाशाने लखलखित असा मार्ग दिसत राहावा, आणि आपण पुढे आनंदाने, आत्मविश्वासाने आणि दृढतेने पुढे जात राहावं. सर्व समाजाला आपण प्रेरणा देत राहावं. अशा प्रकारचे जीवन जगण्याचा जो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तो अधिकार आपण सहजरित्या प्राप्त करू शकतो. तर माझ्या बंधू भगिनींनो, ईश्वर आणि आत्मा या दोन संकल्पनेचा आधार घेऊन आपण राजयोगाचा अभ्यास जर करू लागलात, तर या अभ्यासामुळे ज्या ज्या प्राप्ती आपल्याला होण्याची अपेक्षा होत असते, त्यापेक्षाही अनेक पटीने आपल्या जीवनात प्राप्ती समोर वाढवून ठेवल्या आहेत. या प्राप्तींचा आपण जरूर लाभ घ्यावा. आत्मा आणि परमात्मा यांच्या अस्तित्वाबद्दलच बऱ्याच वेळेला वेगळ्या वेगळ्या कल्पना आपल्या समोर येत असतात. काही लोक म्हणतात न आत्मा आहे न परमात्मा आहे, सगळं काही मेंदूमधून निर्माण होतं, सगळं माणसाचं जीवनच मेंदूतून निर्माण झालेल्या केमिकल्सच्या आधारावर कंट्रोल होत असतं. पण आता असं बघा, मेंदू हा काही न झालं तरी निरनिराळ्या न्यूरॉन्सनी भरलेला आहे. न्यूरॉन्स भौतिक आहेत आणि अधभौतिक सत्ता जी आहे आत्मा, ती अविनाशी आहे आणि सगळ्या भौतिक वस्तू परिवर्तनशील आहे, विनाशी आहेत. तेव्हा आपल्याला हा स्वतःच्या विवेकाने आता निर्णय करण्याची वेळ आलेली आहे की मी आत्मा आहे का मी शरीर आहे, मी शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती आहे की शरीराबरोबरच नष्ट होणारी मी आहे. हा विवेक मात्र प्रत्येकाने स्वतःला आपला आपल्या समजणीने आपल्या आपल्या विचाराने शोधून काढायचा आहे. ईश्वर ज्याचा मी उल्लेख केला आहे, त्याच्या अस्तित्वाबद्दल बोललो आहे, त्या ईश्वराचं आपल्याला सांगणं आता असं आहे की मी तुम्हाला आता शिकवून सांगतोय, मी तुम्हाला शिक्षक बनून शिकवतो आहे, फक्त आता तुम्ही जज बनून सगळं काही व्यवस्थित ऐकून समजून घेऊन मग आपला निर्णय करायचा आहे. परमात्मा म्हणतो मी वकील आहे, एक मोठी तुमच्या आध्यात्मिक उन्नतीची केस तुम्हा वकिला तुम्हा न्यायाधीशांच्या समोर मी मांडत आहे, तुम्ही मात्र निष्पक्षपणाने चांगल्या प्रकारे आपल्या कल्याणासाठी काय आहे काय नाही, काय सत्य आहे काय असत्य आहे याचा विचार करून निर्णय घ्यायचा आहे. तेव्हा माझ्या बंधू भगिनींनो, मला हेच सांगायचं आहे की येणारे काही जे आपण सत्र बघणार आहोत, त्या सत्रामध्ये आपण स्वतःच्या असत विवेक बुद्धीला जागृत करून ठेवून जो काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या.
दररोज सकाळी ईटीव्ही वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य, आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन. प्रस्तुती ब्रह्मा कुमारी.